आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुर्मिळ खनिजांसाठीच्या फोर्ज उपक्रमाला भारताचा पाठिंबा. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांची अमेरिकेतील परिषदेत माहिती. भारत टॅक्सी सेवेचा आजपासून शुभारंभ होणार. रशिया युक्रेन संघर्ष विरामासंदर्भात अमेरिकेच्या मध्यस्थीने बैठक. आणि 19 वर्षांखालील युवकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा अफगाणिस्तानला नमवून अंतिम फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. दुर्मिळ खनिज संपत्तीची साठवणूक आणि पुरवठा साखळीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील शृंखला जोखीमविरहित करणं आवश्यक असल्याचं महत्व परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल अधोरेखित केलं. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्या उपस्थितीत काल वॉशिंग्टन डीसी इथं आयोजित क्रिटिकल मिनरल्स मंत्रीस्तरीय बैठकीला ते संबोधित करत होते. दुर्मिळ खनिजांसाठीच्या फोर्ज उपक्रमाला भारताचा पाठिंबा असल्याचं यावेळी बोलताना जयशंकर यांनी सांगितलं, अशी माहिती त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात दिली आहे. दुर्मिळ खनिजांसाठी भारताद्वारे राबवण्यात येणारं राष्ट्रीय स्तरावरील अभियान, खनिजांबाबत काम करण्यासाठी उभारण्यात आलेले कॉरिडॉर, निधीची उपलब्धता आणि गुंतवणूक यासारख्या उपक्रमाद्वारे अधिक सक्षमपणे आपण प्रयत्न केले जात असल्याची माहिती त्यांनी भाषणातून दिली. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी जागतिक स्तरावर दुर्मिळ खनिजांच्या बाजारपेठेला आकार देण्यासाठी सहकार्यासंदर्भात काम करण्याच्या उद्देशाने ही पहिली बैठक आयोजित केली आहे. या बैठकीपूर्वी डॉ एस जयशंकर यांनी कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद आणि सिंगापूरचे विवियन बालकृष्णन यांच्यासह नेदरलँड्स, इटली, मलेशिया, बहरीन, मंगोलिया, पोलंड, रोमानिया, इस्रायल आणि उझबेकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेतली. ऍप आधारित वाहन सेवा देणारी सुविधा भारत टॅक्सीचं उद्घाटन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत होणार आहे. हा भारताचा पहिला सहकार आधारित राईड हेलिंग प्लॅटफॉर्म आहे, अशी माहिती सहकार मंत्रालयानं काल दिली. भारत टॅक्सीची संकल्पना दळणवळण क्षेत्रातील एक परिवर्तनकारी उपक्रम ठरेल. सेवा देणाऱ्या चालकाला सारथी या नावाने संबोधलं जाईल आणि सारथी हाच मालक या संकल्पनेवर आधारित परिचालन आणि मूल्य निर्मितीच्या केंद्रस्थानी तो असेल. याद्वारे बाईक दीदीसारखे उपक्रम राबवले जात असून आतापर्यंत 150 हून अधिक महिला चालक भारत टॅक्सीमध्ये सहभागी झाल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून जम्मू आणि काश्मीरच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित यंत्रणांबरोबर आढावा बैठक घेतील, विकास प्रकल्पांचं मूल्यांकन करतील आणि राजकीय स्तरावरील नेत्यांशी संवाद साधतील. उद्या सकाळी कठुआ जिल्ह्यातील हिरानगर भागातील आंतरराष्ट्रीय सीमेलाही ते भेट देतील आणि सीमेपलीकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडून बसवण्यात आलेल्या नवीन उपकरणांची पाहणी करतील. जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत एक दहशतवादी मारला गेला. या भागात संशयित दहशतवादी लपले असल्याच्या माहितीवरून शोध मोहीम सुरू होती. त्यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्यानंतर सुरक्षा दलांनी दिलेल्या प्रत्युत्तरात एक दहशतवादी मारला गेला. तर जैश ए मोहम्मद संघटनेच्या एका कमांडरसह 2 पाकिस्तानी दहशतवादी काल उधमपूर जिल्ह्यात मारले गेले, अशी माहिती आकाशवाणीच्या प्रतिनिधीने दिली आहे. भारत अमेरिका व्यापार करारात देशातल्या कृषी आणि खतं या क्षेत्रांबद्दलची संवेदनशीलता लक्षात घेऊन ती संरक्षित राहतील याची काळजी घेण्यात आली आहे, असं ठाम प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल संसदेत केलं. भारत अमेरिका व्यापार कराराविषयी त्यांनी निवेदन केलं. या करारात भारतानं आपल्याला महत्वाच्या क्षेत्रांमध्ये हित साधलं आहे, असं गोयल म्हणाले. राज्यसभेत काल राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावरची चर्चा पुढे सुरू राहिली. केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी देशाच्या विकासाचा आढावा घेतला तर वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांनी भारत अमेरिका व्यापार कराराबद्दल सभागृहाला माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारच्या काळात देशात सामाजिक न्याय आणि सौहार्द लयाला गेल्याचा आरोप राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची 3 दिवसांची बैठक काल सुरू झाली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखालील 6 सदस्यांची पत आणि वित्तधोरण समिती उद्या पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 आणि 8 फेब्रुवारी दरम्यान मलेशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्या आमंत्रणावरून हा दौरा होणार आहे. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी मलेशियाच्या पंतप्रधानांशी द्विपक्षीय चर्चा करणार असून सहकार्य वृद्धीसाठी विविध उद्योगांच्या प्रतिनिधींशी बैठका घेणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. युक्रेन आणि रशिया यांच्यातील संघर्षविरामासंदर्भात वाटाघाटी करण्याच्या उद्देशाने काल अबुधाबीमध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीने बैठक आयोजित करण्यात आली होती. ही या बैठकीची दुसरी फेरी होती. 2 दिवसांच्या द्विपक्षीय बैठकीत युक्रेन रशिया आणि अमेरिकेचे अधिकारी सहभागी झाले आहेत. युक्रेनियन शिष्टमंडळाचं नेतृत्व युक्रेन संरक्षण परिषदेचे सचिव रुस्तम उमेरोव, रशियन शिष्टमंडळाचं नेतृत्व लष्करी गुप्तचर प्रमुख इगोर कोस्तुकोव्ह आणि अमेरिकेचे स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुश्नर यांच्यासह इतर प्रतिनिधी या चर्चेत सहभागी झाले आहेत. भारतीय निवडणूक आयोगाने 25 आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या संदर्भात पश्चिम बंगाल सरकारने केलेली सूट देण्याची विनंती फेटाळली आहे. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी इथल्या आगामी विधानसभा निवडणुकीत निरीक्षक म्हणून नियुक्तीसाठी त्यांना आज आणि उद्या नवी दिल्लीत माहिती देण्यासाठी बोलावण्यात आलं आहे. यापूर्वी निरीक्षक म्हणून नियुक्तीसंदर्भात अधिकाऱ्यांची यादी पाठवण्याबाबत निवडणूक आयोगाने अनेकदा पश्चिम बंगाल राज्य सरकारकडे विनंती केली आहे, मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्याने आयोगाकडून हा निर्णय घेण्यात आला. पश्चिम बंगालचे गृहसचिव जगदीश प्रसाद मीना यांच्यासह वरिष्ठ आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांची यादी निवडणूक आयोगाने तयार केली आहे. गोवा पुस्तक महोत्सवाला काल पणजीमध्ये सुरुवात झाली. साहित्य आणि संस्कृती यांचा अनोखा संगम असलेल्या या महोत्सवाचं उद्घाटन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते झालं. 5 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात 200 हून अधिक प्रकाशक इंग्रजी, कोकणी, मराठी आणि हिंदी भाषेतली पुस्तकं घेऊन दाखल झाले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ओडिशातील मयूरभंजच्या दौऱ्यावर आहेत. आज त्या सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पाला भेट देणार आहेत. राज्याच्या 6 दिवसांच्या दौऱ्याच्या 5व्या दिवशी आज सकाळी त्या रायंगपूर इथं श्री जगन्नाथ मंदिरात पूजा अर्चना करतील, तसंच त्यांचं मूळ गाव असलेल्या पहाडपूरला भेट देणार आहेत. राखीव क्षेत्रातील आदिवासी महिला आणि युवक गटांशीही त्या संवाद साधणार आहेत. नेपाळने पुढील महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याच्या उद्देशाने देशभरात 1000 लष्करी जवान तैनात करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षीच्या जनरेशन झेड आंदोलनानंतर होणाऱ्या या पहिल्याच निवडणुका आहेत. या आंदोलनामुळे केपी शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार कोसळलं होतं, अशी माहिती नेपाळ लष्कराच्या प्रवक्त्याने दिली. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी 5 मार्च रोजी होणाऱ्या प्रतिनिधीगृहाच्या निवडणुकांसाठी लष्कर तैनात करण्याच्या सरकारच्या शिफारशीला मंजुरी दिली होती. निवडणूक सुरक्षेच्या उद्देशाने देशभरात एकंदर 3.5 लाखांपेक्षा अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात केले जातील, अशी माहितीही लष्कराच्या प्रवक्त्याने दिली आहे. ब्लास्ट इंडिया 2026 हे प्रदर्शन आजपासून नवी दिल्लीत सुरू होत आहे. रसायन आणि खत मंत्रालयाच्या वतीनं शून्य कचरा संकल्पनेवर आधारित हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. यामध्ये 1000 हून अधिक आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारे उद्योजक, यंत्रसामग्री, कच्चा माल आणि या क्षेत्रातील परस्पर आधारित अर्थव्यवस्था, नवनवीन अत्याधुनिक नवसंकल्पना आदी मुद्द्यांबाबत सादरीकरण करतील. 19 वर्षांखालील युवकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये भारतानं काल अफगाणिस्तानला नमवून अंतिम फेरीत प्रवेश केला. झिम्बाब्वेमधल्या हरारे इथं झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अफगाणिस्ताननं ठेवलेलं 310 धावांचं आव्हान भारतानं 3 गड्यांच्या मोबदल्यात सहज पार केलं. आरॉन जॉर्जनं 115 तर वैभव सूर्यवंशीनं 68 धावा फटकावल्या. अंतिम फेरीत भारताचा सामना शुक्रवारी इंग्लंडशी होणार आहे. भारतानं यापूर्वी 5 वेळा युवा क्रिकेटचं जगज्जेतेपद पटकावलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दुर्मिळ खनिजांसाठीच्या फोर्ज उपक्रमाला भारताचा पाठिंबा. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांची अमेरिकेतील परिषदेत माहिती. भारत टॅक्सी सेवेचा आजपासून शुभारंभ होणार. रशिया युक्रेन संघर्षविरामासंदर्भात अमेरिकेच्या मध्यस्थीने बैठक आणि 19 वर्षांखालील युवकांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये भारताचा काल अफगाणिस्तानला नमवून अंतिम फेरीत प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.